सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर आ चुकी है महक लौट कर एमएच 93.5 में. पंढरीची वारी यावेळेस होऊच शकली नाही, पण पादुका ज्या आहेत त्या पंढरपुरात घेऊन जाण्याची जबाबदारी मात्र एसटी महामंडळांनी दिली होती, ती म्हणजे आरिफ भाई शेख यांना. आज आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत. नमस्कार सर.
नमस्कार मॅडम. माझं नाव आरिफ शेख, गाव माझं पंढरपूर. 10 वर्ष झालं मी पंढरपूर आगारात चालक ह्या पदावर काम करत आहे.
नेमकं तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे झालं बरं आरिफ भाई? कारण की ना तुम्ही तिथपर्यंत जाऊन येण्याचं हे काम केलं, काय झालं?
ऍक्च्युली परिस्थिती काय होती की कलेक्टर साहेबांनी एकूण 7 गाड्यांची मागणी केली आणि प्रशासनाने इमर्जन्सी म्हणून 10 चालक कार्यरत ठेवले होते आणि त्यातून नंतर 1 बस जाण्याचं, परत नंतर त्यांना निरोप आला की आम्हाला 1च बस पाहिजेत म्हणून. 1 बस पाहिजेत असले तर राहिलेलेच 10 चालक म्हणले की बाबा ह्याच्यातून कोण जाणार, कोण जाणार म्हणल्यावर मी एकटा मुस्लिम समाज आणि बाकीचे माझे कर्मचारी बंधू माळकरी यांनी 18 पकड ह्याच्यातले बाकीचे होते. माझी इच्छा होती की माझे 2 एकदम जवळचे मित्र आहेत, पांडुरंगाचा जो सोहळा आहे पूर्ण ह्याच्यासाठी खूप मोठी मानाचा म्हणजे हा सोहळा असतो पंढरपूरचा, आणि माझ्या विचारात माझे 2 सहकारी गेले तर खूप चांगलं होईल अशी माझी इच्छा होती. 10 चिठ्ठ्यातून माझ्या नावाची निवड करण्यात आली. निवड झाल्यानंतर माझे जे सहकारी आहेत त्यांनी मला असं एकदम खांद्यावर घेऊन जल्लोष केला आणि सगळ्यांनी प्रत्येकाने वर्गणी काढून बस सोडण्यास मला प्रोत्साहन केलं.
खूप सुंदर, खूप सुंदर. अजून एक्सपिरियन्स जाणून घेणार आहोत आपण यांच्याच कडनं थोड्याच वेळात, आणि तो वारीला गेल्याचा फील सुद्धा मला इथे येतो स्टुडिओमध्ये बसून. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो.